चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 24 नोव्हेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,250 रुपये ते 3,270 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,170 रुपये ते 3,210 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,205 रुपये ते 3,260 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये M30 साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये प्रति क्विंटल होता। गुजरातमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,171 रुपये ते 3,211 रुपये होता। तमिळनाडूमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,350 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,375 रुपये होता। हे सर्व दर GST वगळून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $407 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.95 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 74.49 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.4187 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,225 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $46.46 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 445.47 अंकांनी वाढून 44,523.2 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 128.70 अंकांनी वाढून 13,055.15 अंकावर बंद झाला।